பிரசாலம் பங்கும் லங்கயதே கிரிம் யத் க்ருபா தமஹம் வந்தே பரமானந்த மாதவம் குருர் பிரம்மா குருர் விஷ்ணு குருர் தேவோ மகேஸ்வரஹ குரு சாக்ஷாத் பரப்ரஹ்ம தஸ்மை ஸ்ரீ குரவே நமஹ ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம். ஓம் பார்த்தாய ப்ரதிபோதிதாம் பகவதா நாராயணேன ஸ்வயம் வ்யாஸேன க்ரதிதாம் புராண முனினா மத்யே மஹாபாரதம் அத்வைதாம்ருதவர்ஷிணி பகவதி அஷ்டாதசாத்யாயினி அம்பத்வாம் அனுசந்ததாமி பகவத் கீதே பவத்வேஷிணி நமோஸ்துதே வ்யாஸ விஷால புத்தே புல்லாரவிந்தாயத பத்ர நேத்ர யேன த்வயா பாரத தைல பூர்ணஹ ப்ரஜ்வாலிதோ ஜ்ஞானமய ப்ரதீபஹ யம் ப்ரஹ்மா வருணேந்திர ருத்ர மருத ஸ்துன்வந்தி திவ்யைஸ்தவைஹ வேதைஸாங்க பதக்ரமோபநிஷதைஹ காயந்தி யம் சாமகாஹ த்யானாவஸ்தித தத்கதேன மனசா பஷ்யந்தி யம் யோகினோ யஸ்யாந்தம் ந விதுஹ சுராசுரகணாஹ தேவாய தஸ்மை நமஹ ஸ்ரீராம். கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சம்சார தாப சமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ நாத சந்தான சம்ஸ்திதஹ வீதராகோ விசேஷஶ்ச ஸ்ரீ குரு பாது மாம் பவே ஜ்ஞானேஷாங்க்ரிஸரோஜலுத்தமதுபஸ்வாமீஸ்வரூபாங்கிதஃ சந்தானான்வசனானுபூதிபதிகஃ சாக்ஷீஸ்வயம் காபடீ கார்ஹஸ்தே கிலைகநாதஸதுருஷோ வ்ருத்தௌ துகாராமவத் சோஹம் யோகரதம் க்ருதார்த்தசரிதம் வந்தே யதி மாதவம். ऊर्ध्वमूलम अधःशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम् छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेदस वेदवित। 15वा अध्यायातला पहिला श्लोक आपला चाललेला आहे। ज्या वृक्षाचं मूळ ऊर्ध्व आणि शाखा अधोगामी आहेत, ज्या वृक्षाला अश्वत्थ असं म्हटलं जातं, ज्या वृक्षाला नित्यता आहे, त्याचं रूप बदलतं पण तो नाहीसा न होणारा असा आहे, त्याला शाश्वतता आहे, या वृक्षाला अश्वत्थ असं म्हणतात आणि हा अविनाशी आहे, या वृक्षाचा नाश संभवत नाही। वेदोक्त छंद ही याची जणू पानं आहेत आणि याला ज्यांनी जाणलं त्यांनी खऱ्या अर्थाने या जगतामध्ये जाणलं। यस्तम वेद स वेदवित, त्यांनी खरं जाणलं असं भगवंत म्हणतात। या श्लोकावरचं निरूपण बऱ्याच अंशी आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे। त्याच्यात आपल्याला बुचकळ्यात टाकणारे शब्द म्हणजे वृक्ष, तोही विशिष्ट नाव दिलेला वृक्ष अश्वत्थ या नावाचा, त्यामुळे आपण काही एक व्हिज्युअलाइज करतो, आपल्या डोळ्यासमोर कोणती तरी एक गोष्ट येते। परत त्या वृक्षाचं वर्णन थोडंसं बुचकळ्यात टाकणार की ज्याची मुळं वर आणि फांद्या शाखा खाली, तसं हा वृक्ष सांगितल्यानंतर एकदम छंदांसी यस्य पर्णानी, वृक्ष म्हणून डोळ्यासमोर जर काही आणावं तर छंद हे ज्याची पर्ण आहेत पानं आहेत हे अजून न कळणारं वर्णन। वृक्षाची पानं मान्य आहेत पण छंद कोण? आणि ज्यांनी जाणलं त्यांनी खऱ्या अर्थाने जाणलं त्या वृक्षाबद्दल असं जे म्हटलेलं आहे, यस्तम वेद स वेदवित, ज्यांनी हा वृक्ष अशा रीतीने जाणला त्याला वेदवेत्ता म्हटलेलं आहे। वेदवित म्हणजे वेद कुठं, छंद कुठं, वृक्ष कुठं, त्याचं वर मूळ आणि खाली शाखा असं वर्णन कुठं, तो अव्यय आहे असं सांगणं कुठं, आणि हा जो वृक्ष आहे हा वृक्ष देखील नित्य स्वरूपाचा आहे असं सांगणं कसं? असं असल्यामुळं सुरुवातीपासूनच हा अध्याय अवघडात गणला गेला, पण या अध्यायात अवघड काही नाहीये। रूपकाच्या अंगानी सांगितलंय असं सगळ्यांचंच म्हणणं आहे, वृक्षाच्या रूपकानी विशिष्ट वस्तूचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे, मग रूपकाला एवढं घाबरण्याचं कारण काय? जर वृक्ष हा रूपक असेल तर वेदवित याला जाणणारा जो आहे तो वेदवित कसा असू शकेल? हा अजून एक प्रश्न पडतो। आणि या वृक्षाची पानं आणि वेदांचे छंद यांचा संबंध काय? मागच्या वेळेला खरं म्हणजे आपण हे सगळं पाहिलं, मागच्या वेळेला जे पाहिलं ते तुम्हाला आठवतंय असं तुमच्या चेहऱ्यावरून देखील समजतंय। वृक्ष हा जर रूपकानी सांगितलेला आहे तर हा वृक्ष म्हणजे रूपकाच्याच अंगानी न पाहता रूपकापेक्षा अनेक काहीतरी वेगळं या वृक्षाच्या अंगानी पाहणं गरजेचं आहे। हे जे अनेक काही वेगळं आहे ते खरं म्हणजे परब्रह्म परमात्मा ज्याला ऊर्ध्व मूळ असं म्हटलेलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याचं वर्णन मागच्या वेळेला आपण जे वाचलं ते केलं परत एकदा वाचू. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगा तरू यया. या तरू म्हणजे या वृक्षाला ते ऊर्ध्व आहे. कोण ते? म्हणजे ब्रह्म. येणे रुखेची का जया ऊर्ध्वता गमे. आणि या वृक्षाच्या एकूण व्यवस्थेमुळं हे ब्रह्म ऊर्ध्व आहे असं वाटतं. एरवी हे ब्रह्म ऊर्ध्व देखील नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण या संसार वृक्षाचं वर्णन केल्यामुळं ब्रह्म ऊर्ध्व आहे असं वाटतं. ब्रह्म ऊर्ध्व वगैरे काही नाही. ब्रह्मही वेदम अमृत पुरस्तात, ब्रह्म पश्चात, ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण अधश्च ऊर्ध्वम प्रसृतम. संसार वृक्ष कसला आलाय आणि त्याच्या ऊर्ध्वगामी हा मूळ म्हणून ब्रह्म असायचं कारण काय आहे? पण वृक्ष सांगितलं म्हणून मग त्या वृक्षाचं मूळ सांगायचं आणि मूळ ऊर्ध्वगामी आहे असं सांगितलं म्हणून ऊर्ध्व ब्रह्म आहे आणि अधोमुख संसार आहे असं त्याचं वर्णन करावं लागलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या वृक्षामुळं ज्या पद्धतीने तो वाढलेला आहे त्यामुळं याला या ब्रह्माला ऊर्ध्वता दिली गेली, ऊर्ध्वता मानली गेली. एरवी मध्योर्ध्व अध हे नाही जेत भेद. एरवी ब्रह्माच्या ठिकाणी मध्य, अध आणि ऊर्ध्व अशा प्रकारचे भेद नाहीत. अद्वयासी एकवद जया ठाई. कारण एकच एक सत्ता मात्र गोष्ट म्हणून ते ब्रह्म उपस्थित आहे. एकमेवा द्वितीय आहे असं असल्यामुळे या ब्रह्माच्या ठिकाणी मध्य, ऊर्ध्व, अध अशा प्रकारचे भेद नाहीत. या ब्रह्माचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. जो नाही कजता नादू, ब्रह्म कसं आहे तर नाद आहे ठासून भरलेला पण ऐकला जात नाहीये अशा प्रकारचा नाद. जो असौरभ्य मकरंदू, अजून सुवास यायला सुरुवात झालेली नाहीये पण सुवास तर आहे ठासून भरलेला आहे. मागच्या वेळेला याचं थोडं निरूपण मी केलेलं होतं. नाद ऐकला जातो तेव्हा, जेव्हा आघात होतो तेव्हा नाद निर्माण होतो. नाद निर्माण होण्याचं कारण आघात हे आहे. आघात नसेल तर नाद निर्माण होत नाही. आपण बोलतो तो देखील एक आघात आहे. दात, ओठ, जीभ यांच्या साह्याने एक विशिष्ट आघात निर्माण होतो आणि त्यामुळे ध्वनी निर्माण होतो. त्याला आहत ध्वनी असं म्हणतात. हा आहत ध्वनी काहीतरी कशावर तरी आपटलं आणि ध्वनी निर्माण झाला, हा आहत ध्वनी. वाद्याच्या ठिकाणी ध्वनी भरून आहे का? आहे. पण वाद्य वाजवलेलं नाही अशा वेळेला तो ध्वनी ऐकू येत नाही, ऐकला जाणार नाही. एक नगारा आहे, तो नगारा वाजवला जात नाहीये तरी देखील नगाऱ्याच्या ठिकाणी एक ध्वनी आहे पण तो दडून आहे, लपून आहे. तो ध्वनी ऐकला जाण्यासाठी मात्र त्याच्यावर आघात होणं गरजेचं आहे. नुसती गोडी ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना अतिशय ऍबस्ट्रॅक्ट आहे. गोडीला काहीच अर्थ नाहीये. गोडी ही पक्वान्नामुळे सिद्ध होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अमृतानुभव मध्ये, गोडी न होती पक्वान्ने तरी का फावती रसने. गोडी जर पक्वान्नाच्या रूपाला आली नसती तर जिभेला समजलीच नसती. पक्वान्नामध्ये गोडी भरून राहिलेली आहे आणि ती समजते तेव्हा की जेव्हा जिभेचा आणि पक्वान्नाचा स्पर्श होतो तेव्हा. वाद्याचा नाद ऐकू तेव्हा येतो जेव्हा वाद्य वाजवलं जातं तेव्हा. पण जेव्हा वाद्य वाजवलं जात नाही तेव्हा नाद असतो. पण तो नाद लपालेला असतो, नाही कजता असा असतो, न ऐकला गेलेला असा असतो. पण नाद नाही असं कोणी मानत नाही. इथं जर एक तंबोरा ठेवला तर कोणाला म्हणता येणार नाही की हा वाजत नाहीये, त्या तंबोऱ्याच्या ठिकाणी नाद आहे. कोणत्याही वाद्याच्या ठिकाणी नाद आहे, पण आता ऐकला जात नाही असा नाद आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं हे ब्रह्म जे एकमेवा द्वितीय आहे, अद्वैतपणाने सजलेलं असं ब्रह्म आहे, त्याला मध्य अध आणि ऊर्ध्व नाहीत. पण हे ब्रह्म नाही म्हणायची सोय नाही. मग संसार वृक्ष दिसतोय ते काय आहे? संसार वृक्ष आहे त्या अर्थी ब्रह्म आहे. ज्या अर्थी व्यक्ती दिसते आहे, चालते आहे, बोलते आहे, त्या अर्थी तिच्या आत जीव चैतन्य आहे. नाही म्हणायची सोय नाही. जो नाही कजता नादू असौरभ्य मकरंदू, नुसता कळा आहे, अजून त्याचं फूल व्हायचं आहे, त्याच्या ठिकाणी मकरंद म्हणजे सुगंध नाहीये आत्ता. पण तो सुगंध त्याच्या ठिकाणी अनुस्यूत आहे. सुगंध नाही असं म्हणता येत नाही. माहिती आहे की हा कळा उमळणार आणि सुगंध सगळीकडे दरवळणार. आत्ता तो मकरंद त्याच्या ठिकाणी आहे, पण असौरभ्य आहे, अप्रगट असा आहे. जो अंगाथिला आनंदू सुरते विण, परत परत निरूपण नको करायला. जया जे आरहा परवते अलीकडचं पलीकडचं, ज्याच्या ठिकाणी काहीही नाही. जया जे पुढे मागवते, दिसते न वीण दिसते अदृश्य जे. आपण या जो नाईक जता नादू असौरभ्य मकरंदू, जो अंगाथिला आनंदू सुरते वीण, ज्या आनंदाची सुरुवात द्वैतानी होते, द्वैतानी होता होता अद्वैत भावात प्रवेश होतो, आणि अद्वैत भावात प्रवेश झाल्यावर मगच आनंद होतो, हा सुरतामुळे मिळणारा आनंद. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी अलीकडचं आणि पलीकडचं असं काहीही नाही. नदीला इकडचा तीर आणि तिकडचा तीर आहे. एक मर्यादित वस्तू आहे, त्याला दोन तीर असू शकतील. जया जे पुढे मागवते, दिसते न वीण दिसते अदृश्य जे. ज्या ब्रह्माला पुढे आणि माग असं काहीही नाही, कारण पुढे आणि माग या सापेक्ष गोष्टी आहेत. जसं मी तुमच्याकडे पाहतो आहे तेव्हा तुमच्या पाठीकडे देखील मी पाहू शकतो, पण तुम्ही तुमच्या पाठीकडे पाहू शकत नाही. तुम्हाला पाहता येणार नाही, कारण पाठीकडे पाहण्याकरता असणारी इंद्रिय तुमच्याकडे नाहीत. आणि तुम्ही माझ्याकडे पाहता आणि माझ्या पाठीकडेही तुम्ही पाहू शकता, माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता, पण माझ्या पाठीमागं मला पाहता येत नाही. याचं कारण असं राहतं की स्थळ आणि काळ यामुळं सगळ्या गोष्टी घडतात. स्थळ आणि काळ याची ही जादू आहे. जसं एक उजाड माळरान आहे, वाळवंट वालुकामय प्रदेश अत्यंत विस्तीर्ण विस्तृत असा की जिथं दिशा देखील कळत नाहीत, जर काही असेल तर आकारच नाही. जर पर्वत असेल तर काही आकार असेल, डोंगर असेल तर आकार असेल, नदी असेल तर आकार असेल, चित्र असेल, जिथं कोणतं चित्रच नाही. समजा अशा उजाड अशा एका प्रचंड मोठ्या अशा वाळवंटामध्ये एक झोपडी बांधली, झोपडी बांधल्याबरोबर त्या झोपडीच्या झोपडी बांधण्याच्या आधीचा काळ हा भूतकाळ झाला, झोपडी निर्माण झाल्याबरोबर वर्तमान काळ झाला, आणि झोपडी जेव्हा नाहीशी होईल अशी गोष्ट असेल, तिथे जेव्हा वाळूची प्रचंड वादळ होतील तेव्हा झोपडी राहणार नाही, तो भविष्यकाळ झाला. वस्तू निर्माण झाली की स्थळ स्पेस ही गोष्ट निर्माण होते आणि आपोआप काळ ही निर्माण होतो. काळ आणि स्थळ हे एकमेकांपासून वेगळे नाहीत, एकत्रच आहेत, ते एकत्रच राहतात. जर स्थळ निर्माण झालं तर काळ निर्माण होतो, जर स्थळच नसेल तर त्या ठिकाणी काळच नसेल. तुम्ही पृथ्वीच्या बाहेर गेलात तर तिथं दिवसही नाही आणि रात्रही नाही. स्थळ आहे, पृथ्वीवर आहात त्यामुळे दिवस आहे आणि रात्र आहे. आता त्या झोपडीच्या भोवती एक कंपाऊंड घातलं गेलं, तिथं कुठून तरी पाण्याची सोय झाली, थोडं बहुत हिरवगार असं झालं, तर ते सगळं जे माळरान होतं तर त्याच्यामध्ये एक हिरवागार असा पट्टा झाला, आपण त्याला ओयासिस म्हणालो. हे सगळं स्थळ निर्माण झाल्याबरोबर होतं. आपलं देखील तसंच आहे. आपण आपल्या घरात आपल्या आजोबांचा, आजीचा, पणजोबांचा, वडिलांचा फोटो लावलेला असतो. जन्म अमुक अमुक, मृत्यू अमुक अमुक. जन्माच्या आधी काय होतं आणि मृत्यूच्या नंतर काय होतं? व्यक्ती निर्माण झाली की तीन काळ निर्माण झाले, आधीचा, व्यक्ती असतानाचा, व्यक्ती नसतानाचा. आता अशी कल्पना करा की ज्या ठिकाणी स्थळच निर्माण झालं नाही म्हणून काळच निर्माण झाला नाही, असं असल्यामुळं त्याच्या अलीकडचं आणि पलीकडचं नाही. जसं मी तुमच्या पलीकडचं मागचं पाहतो, तुम्ही माझ्या पलीकडचं म्हणजे माझ्या मागचं पाहता, इथं अलीकडचं आणि पलीकडचं आहे, तसं तिथं काही नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जया जे आराह परवते म्हणून एक झेन कथा आहे की अशा प्रकारचं तत्वज्ञान सांगून गुरूंनी शिष्यांना चित्र काढायला सांगितलं, कॅनव्हास दिला आणि चित्र काढायला सांगितलं की एक गाय गवत चरते आहे असं चित्र काढा. तर सगळ्यांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे चित्र काढली, पण एका मुलाने चित्रच काढलं नाही आणि त्यांनी ते कोरं चित्र आपल्या गुरूंना दाखवलं आणि गुरु म्हणाले की याला खरं समजलं. इतर मुलं म्हणाले की इथं गायही दिसत नाही, गवतही दिसत नाही, गाय गवत खातीय हेही दिसत नाही आणि याने चित्र काढलेलंही दिसत नाही, यांनी रेघही ओढलेली नाही आणि याचं चित्र कसं पहिल्या नंबरचं आलं. तेव्हा शिक्षकांनी त्याला सांगितलं की तू सांग, तू काय काढलेस, तुझी गाय कुठे आहे? तर गाय गवत खाऊन गेली. गवत कुठे आहे? गवत होतं पण गायींनी खाल्ल्यामुळे गवत नाही. आता काय उरलं? आता एक कॅनव्हासच उरला, आता काहीच उरलं नाही. पण काही उरलं नाही असं वाटतं. त्याच्या सत्तारूपी जो कॅनव्हास आहे तोच उरला आणि तोच चित्राच्या अंगाने शिल्लक आहे. ब्रह्मवस्तू देखील तशीच आहे. आमचे वडील जेव्हा जन्माला आले त्याच्या आधी काही नव्हतं आणि ते गेले त्याच्यानंतर ते नाहीत असं दिसतं. ज्याला आधी नाही, ज्याला अंत नाही, त्याला मध्य देखील नाही. त्याचा मध्य हा काल्पनिक आहे, भास मात्र आहे असं असं वेदांत सांगतो. जया जे आराप परवते अलीकडचं पलीकडचं, जया जे पुढे मागवते, दिसते न विण दिसते अदृश्य जे, आणि ते पाहायचं आहे पण आपण पाहतो या अहंकाराशिवाय पाहायचं आहे. ते दिसतं या जाणीवेखेरीज त्याला पाहायचं आहे. ती अदृश्य वस्तू आहे. ब्रह्म कैसे पावावे, समाधान कैसे होवावे असं दासबोधात शिष्य प्रश्न विचारतो. तेव्हा समर्थ म्हणतात की ब्रह्म होऊन अनुभवावं, आपण व्हावं आणि अनुभवावं. वेगळेपणाने ब्रह्म अनुभवता येत नाही. समाधान ते पावावे निसंगपणे, आणि समाधान संगरहित व्हावं. देह संघ सोडावा, मनाचा संघ सोडावा, बुद्धीचा संघ सोडावा, आणि संगरहित झाल्यानंतर जे उरतं त्याला समाधान असं म्हणतात. उपाधीचा दुसरा घालिता वोपसारा, नामरूपाचा संसारा होय जयाते, असं जे अदृश्य आहे ते अदृश्य जेव्हा द्वैत माया उपाधी अशी जेव्हा तयार होते, खरं म्हणजे कॅनव्हासवर काही रेघोट्या मारल्या आणि चित्र दिसायला लागलं, पण मूळ कॅनव्हास हा जसाच्या तसाच आहे, त्याच्यात काही फरक झालेला नाही, त्या उपाधीमुळं तिथं काहीतरी घडलं असं वाटायला लागलं. म्हणून उपाधीनी द्वैत निर्माण झालं असं जेव्हा वाटलं आणि त्यामुळं जो अध्यास निर्माण झाला, जो भास निर्माण झाला दिसण्याचा, नामरूपाचा संसारा होय जयाते, तेव्हा त्या ब्रह्मवस्तूला नामरूपाचा संसार पाठीमागं लागतो. आणि आवश्यक आहे. याचं कारण मी मला स्वतःला मी असं म्हणतो आणि तुम्हाला तू असं म्हणतो, आणि तुम्ही स्वतःला मी असं म्हणता आणि मला तू असं म्हणता. हा जो मी आहे तोच सत्य आहे आणि तू मीच्या सापेक्ष आहे. आणि हा जो मी आहे तो मी म्हणजे परमात्म वस्तू आहे, परब्रह्म सत्ता आहे. मी मला मी म्हणतो म्हणून तुम्हाला मी म्हणत नाही. तुम्हाला कोणतं तरी नाव असणं आवश्यक आहे, मलाही काहीतरी नाव असणं आवश्यक आहे, तेव्हा तुम्ही आणि मी एकमेकांपासून काहीतरी ओळखले तरी जातील. नाम आणि रूप अशी तयार झाली. माझं एक काहीतरी नाव आहे, माझ्या कुळाचं नाव आहे, मला ज्यांनी जन्म दिला त्यांचं नाव आहे. तशा रीतीने जर पाहायचं झालं तर नाव किंवा नाम ही तशी एक काय म्हणू वेग अशी अधांतरी अशी संकल्पना आहे. कोणत्याही भाषेमध्ये काही शब्द कल्पिले, जसे उच्चार करता आले तसे शब्द कल्पिले, ते शब्द कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने एकत्र आणले आणि ते एकत्र आणल्यानंतर एकेका वस्तूला त्याचं नामाभिधान दिलं. नाम ही तशी व्यर्थ गोष्ट आहे. जसं खांब असं आपण म्हणतो. तर कख गघ बाराखडी तयार झाली मराठीत, त्या खला एक कान्हा दिला, त्याच्यावर एक अनुस्वार दिला आणि ब या नावाचं अजून एक मुळाक्षर तिथं जोडलं आणि या दोन्हींचा संघात निर्माण झाला आणि त्याला खांब म्हटलं. खांब हे शब्द आणि ती वस्तू यांचा परस्पर संबंध काही नाही. अशा प्रकारचं सगळं विश्व नामामुळं नाम देऊन असं तयार झालं. पटतंय का मी जे बोलतोय ते? हे अशा करता आभासात्मक आहे की याची उत्पत्तीच मुळी काल्पनिक आहे. असं असल्यामुळं याला एखाद्या भाषेत अनेक वेगळं पिलर देखील म्हणू शकतील, कारण कोणी त्याला काय म्हणावं हा ज्याच्या त्याच्या भाषेचा प्रश्न झाला. मग याला नाव काय द्यायचं? तर याला नाव नाहीये हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून देवा नाही रूप, देवा नाही नाम, देव तो निष्काम सर्वा ठाई. नवल वाटले देव कोंदाटले, देव कोंदाटले मागे पुढे. चोखा म्हणे माझा संदेह फिटला, देव प्रगटला देहा ठाई. नावाचा काही संबंध नाहीये देवाशी. प्रातकाळी जगदीशा चोवीसा नावी स्मरावे, चोवीस नामी तो सहस्र नामी, सहस्र नामी तो अनामी. जो वस्तुतः अनामी आहे तो विष्णू सहस्र नामात सहस्र नाम त्याची आहेत म्हणून सांगितली. कोणतंही नाव त्याचं आहे, मुळात शब्द हीच भासमात्र गोष्ट आहे. म्हणून तसं जर पाहायचं झालं तर नामरूप बाजूला काढून देखील या विश्वाकडे पाहता येतं. नवव्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, आमुचा प्रकृती पहिली कडील भावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो. अशा कल्पनेशिवाय जर मी तुम्हाला पाहायचं असं ठरवलं तर ब्रह्मवस्तू म्हणूनच पाहायला लागेल. कल्पनेशिवाय जर जगताकडे पाहायचं झालं तर ब्रह्मवस्तू म्हणून पाहायला लागेल, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी आमची कल्पना म्हणून तयार झाल्या. याच्यात जे शाश्वत आहे, मोडतं निर्माण होतं, जे मोडतं आणि निर्माण होतं त्याच्याही बुडाशी असणारं जे तत्व आहे ते शाश्वत आहे, हे ज्ञानेश्वर महाराजांनी इथं लिहिलंय. मी जे इतक्या वेळ बोलतोय ते एका ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की जे सांगण्यासाठी इतकं बोलायला लागतंय. उपाधीचा दुसरा घालिता वो पसारा. उपाधी निर्माण झाल्यामुळं अध्यास निर्माण झाला, भासला अध्यास देखील. नामरूपाचा संसारा होय जयाते, ज्ञातृज्ञेया विहीन. आलेच बघा, पुढची ओवी आहेच, मी ती 9 वाजताच तुमच्याशी बोलतोय. ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान काय, आपण जाणतो आहोत ज्ञाता आहोत अशा प्रकारचा भाव नाही. ज्ञात्यानी ज्ञातृत्वाचा अहंकार टाकून दिलेला आहे, ज्ञातृखेरीज तो आहे. हा ज्ञाता ज्याला ज्ञेय समजतो ती एक वस्तू आहे परमात्मा. दोन भाग केले ज्ञात्यानी, म्हणजे मी मला स्वतःला ज्ञाता समजलो आणि जे अज्ञेय आहे आणि मला जाणायचंय त्याला मी ज्ञेय समजलो. या ज्ञात्याला जेव्हा ज्ञेय समजतं तेव्हा ज्ञाताही बाजूला होतो आणि ज्ञेयही बाजूला होतं आणि केवळ ज्ञान शिल्लक राहतं. पण ज्ञान शिल्लक राहिलं असं सांगायला कोणी उरत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेची जे ज्ञान, केवळ ज्ञान. ज्ञातृ आणि ज्ञेय या दोन सत्तांच्या खेरीज असणार. सुखा भरले गगन गाळी वजे, हे ज्ञान जेव्हा होतं तेव्हा जे गगनाचे नि पालवे गाळो नि घ्यायचे असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञेयाचं वर्णन केलेलं आहे. गगनाहून देखील सूक्ष्म, गगनामधून देखील सहज गाळून बाहेर पडेल असं, असं गाळी व सुख केवळ शिल्लक राहतं. जे कार्य ना कारण, कार्य आणि कारण या विशिष्ट संज्ञा आहेत. कारण म्हणजे मूळ वस्तू आणि कार्य म्हणजे कारणापासून तयार झालेला पदार्थ. जसं कापूस हे कारण आणि त्याच्यापासून झालेलं वस्त्र हे त्याचं कार्य. मृत्तिका हे कारण आणि मडकं गाडगं इत्यादी बनलेले पदार्थ हे त्याचं कार्य. सुवर्ण हे कारण आणि अलंकार हे कार्य. जे कार्य ना कारण, जया दुजे ना एकपण, ज्ञानाच्या वेळेला कार्य कारण भाव संपतो. तुम्ही सोनाराकडे घेऊन गेलात तुमचा अलंकार, तर सोनार सोन्याकडेच पाहतो, मूळ वस्तूकडेच पाहतो. कार्य कारण भाव सोनाराच्या पक्षी नसतो. जसं सोन्याचा दत्त सोन्याची गाय ज्या गाईला दत्त टेकून उभा आहे, सोन्याचा त्रिशूल दत्ताच्या हातात असलेला आणि सोन्याचं कुत्र दत्ताच्या समोर असलेलं, एक किंवा दोन किंवा चार कुत्री, त्याच्यात दत्ताचा भाव काय सध्या भाव माहितीये, 28-27 कमी झालाय, 26-27700 बरोबर ना. दत्त 26,700 रुपये 10 ग्रॅम या भावाने आणि कुत्रा 15,000 रुपये 10 ग्रॅम या भावाने. असं नाही, तो कुत्रा आहे म्हणून त्याचा भाव कमी नाही, ब्रह्म आहे. ब्रह्मच सर्व वस्तू झालेला आहे. जे कार्य ना कारण, जया दुजे ना एकपण, आपण या जे जाण आपणची. आपणच आपल्याला जाणणं असं ज्या ठिकाणी शिल्लक राहतं, एरवी आपण दुसऱ्याला जाणणं अशी ज्ञानाची रीत आहे. एक आत्मज्ञान सोडलं तर बाकीच्या ज्ञानाची रीत अशी आहे की जाणणारा मी म्हणजे माझ्या ठिकाणी असणारी जीवशक्ती किंवा चैतन्य शक्ती, अबोधात्मक जीवशक्ती, मनाच्या किंवा बुद्धीच्या सहाय्याने बाहेरची वस्तू जाणतो. ते वेगळेपणाने जाणलं जातं. पण ज्या ठिकाणी नामरूपात्मक आणि माया आणि उपाधीचा संसारा नाही, अशा ठिकाणी मनही नाही, बुद्धीही नाही, इंद्रियही नाहीत, अशा ठिकाणी जाणीव स्वरूप असा एकच पदार्थ स्वतःलाच जाणून उरतो. तो स्वसंवेद्य असल्यामुळं आपणच आपल्याला जाणायला समर्थ आहे. ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगायया तरुचे. अशी जी वस्तू आहे ती वस्तू या संसार वृक्षाच्या ऊर्ध्वगामी आहे, ते त्याचं मूळ आहे. ऊर्ध्व मूलम म्हणजे ते मूळ आहे, ब्रह्म. तेथं आर घेणे मुळाचे ते ऐसे असे. आर घेणे म्हणजे अंकुरणे. आर घेणे हा, आर हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी कॉईन करून बनवलाय का मुळात काहीतरी शब्द रत्नाकर काढून पाहायला पाहिजे. आर हा शब्द म्हणजे अंकुर या अर्थाने ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलाय. काही काही शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः बनवले मराठीत, त्यांच्यामुळे कदाचित आले. आर घेणे किंवा मग इंग्रजीतला छोटा आर त्यांना माहीत असेल, अंकुर जसा फुटावा, गवताची काडी जशी असावी, हा ती आर,
आर्या, आर्या आर एक आर खाली खाली हा हा ते म्हणाले ते शरद पवार या शहरातल्या लोकांना बटाटा हा झाडावर येतो का जमिनीत येतो हे एकदा विचारा असं मी वाचलं होतं पेपरमध्ये. आणि भुईमुगाच्या शेंगा झाडाच्या वर येतात का जमिनीत येतात हे विचारा असं कुठेतरी मी एकदा वाचलं होतं. आर घेणे म्हणजे मूळ, मुळाचे ते ऐसे असे. मुळाचं आर घेणं ते ऐसे असे म्हणजे पुढे सांगतायत बरं का. ऐसे असे म्हणजे ही ब्रह्मवस्तू असताना त्या ब्रह्मवस्तूनी मूळ तयार होणं हे कसं, आता ते पुढे असं सांगणार आहेत वेळ संपत आली, की ही ब्रह्मवस्तू अबोधात्मक पद्धतीने अबोधानी माया किंवा मूळ माया किंवा महत्त्व रूपाला आली आणि त्याला खरं ऊर्ध्व मूल म्हटलेलं आहे. जर संसाराला वृक्ष मानलं तर एरवी हे जे झालेलं आहे ते अरे ते झाले की नाही त्याची वार्ता पुससी काही असं म्हणायला लागेल. संसार कसला आणि वृक्ष कसला, जर एकच एक ब्रह्म असेल तर त्याला ऊर्ध्वही नाही, शाखाही नाही, तरुही नाही, खोडही नाही, काहीच नाही. पण तरी देखील असं ब्रह्मवस्तू असताना आणि ते खरं म्हणजे याचं मूळ असताना या संसार वृक्ष आहे म्हणून जर मानला तर त्याचं मूळ काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. ते हे ऐसे असे म्हणजे पुढे सांगितलंय ते कसं असतं ते बघा. आलं तरी माया ऐसी ख्याती नसतीच जया आठी. या ब्रह्म वस्तूची ख्याती प्रसिद्धी ब्रह्मवस्तूच्या सोबतच माया या नावाची एक आहे. कशी काय आहे तर मानावी लागते आणि अज्ञानाच्या पक्षी आम्हाला तीच अनुभवाची असल्यामुळं आम्ही केवळ थिअरटिकल बोलू शकत नाही असं म्हणू शकत नाही. आमच्या पक्षी तर आहेच, आमच्या पक्षी ब्रह्मच कुठे आहे असं आम्ही विचारू. तत्वज्ञान जरी चाललेलं असलं तरी ते आत्ता या क्षणाला आमच्या अनुभवाचं कुठे आहे. तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आठी म्हणून याची ख्याती म्हणजे याची प्रसिद्धी माया या स्वरूपामध्ये झाली या ब्रह्मवस्तूची. पण या ठिकाणी जरा तर्कशुद्ध बोलता येत नसल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का वांधेची संतती वानणे जायची, बोलणं सिद्ध नाही करू शकत. बोल ब्रह्मापासून माया अशी ख्याती निर्माण झाली, प्रसिद्धी निर्माण झाली ब्रह्मवस्तूचीच, हे सिद्ध नाही न करता येणार. म्हणून तिथं मानावं लागतं वांझेची संतती ख पुष्प असं जसं असावं मानू. काल नुकतंच एकाने विचारलं की परमात्मा किंवा आत्मा हा तर निर्गुण निराकार स्वयंप्रकाश सच्चिदानंद आणि त्या आत्म्याचं अशुद्ध किरण मन कसं असू शकेल. मला ते असं म्हणाले की आत्म्यापासून जीवदशा होते आणि जीवदशेला मग मन लागतं. मी म्हटलं इतकं जर ब्रह्मवस्तू तुम्ही म्हणताय तसं असेल तर तो जीवदशेलाच कसा आला, इतका स्वयंप्रकाश आणि पूर्ण स्वयंपूर्ण तर जीवदशा झाली असं मानावं लागतं ना. मग जीवदशा हे आत्म्याचंच अशुद्ध किरण आहे म्हणून मन हे आत्म्याचं अशुद्ध किरण आहे. मग ते म्हणाले असं का की एक्स असं मानू. मी म्हटलं तसंच मानावंच लागेल, मानल्याखेरीज पुढे जाता येणार नाही. ज्ञानेश्वर महाराजही तशीच भाषा वापरतायत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी का वांधेची संतती वानणे जैशी तैशी सत ना असत होये. जे विचाराचे नाम नस आहे ऐसिया परीची आहे अनादि म्हणती तसं माया सत म्हणावी तर ती शाश्वत नाही, असत म्हणावी तर दिसते. तैसी सत ना असत होये म्हणून ती सत ही म्हणता येत नाही, असत ही म्हणता येत नाही, पण सतच्या सापेक्ष असत म्हणावं लागतं. जे विचाराचे नाम नस आहे आणि जर नीट तर्कशुद्ध आणि उत्तम किंवा वेदांच्या परिभाषेत अग्रबुद्धीनी, शुद्ध आणि अग्रबुद्धीनी जर विचार पुढे नेत गेला तर विचाराचे नाम नस आहे तर त्या विचाराला जी सापडतच नाही, माया ही अशा विचाराच्या पक्षी नाहीशी होते आणि ब्रह्मामध्ये पर्यवसान होतं. तत्वम पदार्थ चिंतन करत करत ब्रह्माशी एकरूपता साधते. ऐसिया परीची आहे अनादी म्हणती, अशी आहे आणि तिला अनादी असं म्हणतात. ब्रह्म जसं अनादी तसं ब्रह्म निर्माण झालं तेव्हाच माया निर्माण झाली. अनादी कशी निर्माण झाली? वांझेची संतती निर्माण झाली म्हणता येत नाही, पण अज्ञानाच्या पक्षी आहे म्हणून झाली म्हणायची. समजते ना मी काय म्हणतोय ते? नाहीतर आपलं वीक हे खूप इंटरेस्टिंग आहे, हे रोचक आहे, हे समजून घेण्यासारखं आहे आणि तुम्हाला समजतंय आणि तुम्ही समजून घेण्याचा चांगला प्रयत्न करताय हे तुमच्या डोळ्यांवरून मला समजतंय. इतकं हे अवघड नाहीये. जर नीट तर्क विचार केला तर हे समजतंय. हे समजतंय याचं कारण आपण आतापर्यंत 14 अध्याय ऐकलेत, आपण काही अचानक हे ऐकायला बसलेले नाही आहोत. आतापर्यंत हा विषय आलेला नाहीये असं नाहीये, हा वेगळ्या पद्धतीने सांगितला इतकंच आहे. साते शते श्लोक अध्याय 18 लेख तरी देवो बोलिले एक जे दुजे नाही. मी ज्ञानेश्वरी सांगायला जेव्हा प्रथम स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि आम्ही स्वामीजींना भेटायला गेलो आणि प्रवचन अशी अशी चालू ठेवू, तर सर्वांनी मिळून असं ठरवलं की मी प्रवचन करायचं. स्वामीजी प्रवचन करत होते तर मी आणि विजय आम्ही दोघांनी प्रवचन करावीत. विजय म्हणाला मीही करीन, मला करता येईल. तर स्वामीजी म्हणाले तुम्ही दोघं बोलाच, एक नगरकरांना त्याच्यात घ्या, तुम्ही तिघं मिळून प्रवचन करा असं म्हणाले. आणि मग मला तेव्हा तिथं म्हणाले की एकदा नीट आपल्याला मूळ समजलं तर मग सगळं समजतं म्हणाले, त्याच्यात अवघड काही नाही. मग तुमच्या समोर ज्ञानेश्वरी असली काय आणि दासबोध असला काय? तसं जर सगळे अध्याय नीट समजून घेतले तर हा अध्याय काही अवघड नाही. कुठलाच अध्याय तसा अवघड नाहीये. फक्त 13 अध्यायात ज्ञेयाचं वर्णन आलं, वेगवेगळ्या ठिकाणी जे जे वर्णन आलं आता ते एकत्रित करून एकदम बोलतायत ज्ञानेश्वर महाराज देखील. पण ते अपेक्षितच आहे, जसा पुढचा धडा मागच्या धड्याला धरून येतो तशा प्रकारे हे सांगणं आणि शिकवणं आहे. त्यामुळे याच्यात एवढं अडचणीचं काही नाही. उलट कशा पद्धतीने भारतीय तत्वज्ञानाचा विचार विकसित होत गेला, कशा पद्धतीने भारतीय तत्वज्ञान ब्रह्माकडे पाहतं, संसार वृक्षाचं मूळ जे आहे ते खरं ब्रह्म असताना मूळ मायेकडे पाहतं, मग त्याच्यापासून कसे त्रिगुण निर्माण झाले, पंचमहाभूत निर्माण झाली, देह निर्माण झाले, देहाच्या ठिकाणी विकार निर्माण झाले, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय निर्माण झाली, त्याच याच्या तरुशाखा, अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी याचं विवरण केलंय. आपण ते योग्य वेळेला इथल्या प्रवचनांमध्ये पाहत राहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ॐ शान्तिः शान्तिः।